अध्याय 11. तो 26 नोव्हेंबर 1971 दिवस होता. मी रस्त्याच्या बाजूला उभा होतो. तितक्यात एक बस खडखड आवाज करीत वृंदावनामध्ये आली. ती थांबली. हेलकावे खात दरवाजा उघडला गेला. हातात चालण्याची काठी, अंगात भगवी वस्त्रे परिधान केलेले कमी उंचीचे एक वयस्कर साधू त्यामधून बाहेर पडले. मला समजल्याप्रमाणे श्रील प्रभुपाद हे वृंदावनाचे जगातील राजदूत होते. चारी दिशांनी तरुण वृद्ध सर्वजण त्यांचे स्वागत करण्यासाठी धावले. एकेकाळी ज्यांनी माझ्यावर इतकी दया दाखवली त्यांना पाहून आनंदाने माझे अंतःकरण भरून आले. त्या पाठोपाठ आलेल्यांनी स्थानिक लोकांची वाहवा मिळवली. त्या बसमधून युरोपियन, अमेरिकी, लॅटिन, आफ्रिकी, आशियाई आणि भारतीय अशा विविध नागरिकत्वांचे आणि वंशाचे महिला व पुरुष असे सर्व 40 कृष्णभक्त उतरले. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या विदेशी लोकांचा समूह येथे आला होता. ते बसमधून खाली उतरताच भाविक यात्रेकरू आनंदाने आश्चर्य करू लागले. लहान मुले कुतूहलाने हसू लागली. शेतकऱ्यांचा तर विश्वासही बसत नव्हता. कोट्यावधी भारतीय कृष्णांची पूजा करतात. त्यांच्यासाठी वृंदावन हे सर्वात पवित्र तीर्थस्थान आहे. वृंदावनवासियांनी यापूर्वी अशा भिन्न वंशाचे लोक कधीही पाहिले नव्हते. असे हे लोक आपल्या प्रिय श्रीकृष्णांची भक्ती करतात हे पाहून त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. समारंभास सुरुवात झाली. त्यामध्ये महापौर, सरकारी अधिकारी, मंदिरांचे मुख्य पुजारी आणि धर्मप्रमुख अशा अनेक मान्यवरांनी श्रील प्रभुपादांच्या मातृभूमीत त्यांच्या घरी त्यांचे स्वागत केले. केवळ एक स्वप्न घेऊन वृंदावनातून निघालेले ते निर्धन वयस्कर साधू आता जगप्रसिद्ध गुरु होऊन परतले होते. श्रील प्रभुपाद म्हणजेच लहानपणीचे अभयचरण. त्यांचा जन्म 1896 कोलकात्यातील एका अतिशय धार्मिक कुटुंबात झाला. मी मुंबईत असताना वाचले होते की तरुण अभय 1922 त्यांचे गुरु श्रील भक्तिसिद्धांत सरस्वतींना भेटले. पहिल्या भेटीतच श्रील भक्तिसिद्धांतांनी सांगितले, तू सुशिक्षित तरुण आहेस, भगवान चैतन्यांच्या शिकवणुकींचा संपूर्ण जगभर तू प्रचार का करीत नाहीस? अभय जे ऐकत होता त्यावर त्याचा विश्वास बसला नाही. ना ओळख ना पाळख, तरी या साधूने त्याला जीवनाचे ध्येय सांगितले. त्यावेळी अभयचा महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग होता. आपला संदेश कोण ऐकेल? अभयने प्रतिप्रश्न केला होता. आपणच ब्रिटिश राजवटीखाली आहोत, तर भारतीय संस्कृतीचा प्रसार आपण कसा काय करू शकतो? शीलभक्ती सिद्धांतांनी उत्तर दिले होते. आता एक सत्ता जाऊन दुसरी सत्ता राज्य करीत आहे. ही परिस्थिती तात्पुरती आहे. शाश्वत सत्य म्हणजे आपण या शारीरिक उपाध्या नसून चिरंतन आनंदाने परिपूर्ण आत्मा आहोत. वास्तविक कल्याणकारी कार्य, मग ते वैयक्तिक, सामाजिक किंवा राजकीय असो, परमसत्य भगवान श्रीकृष्णांशी शाश्वत संबंध पुनर्स्थापित करण्यास मदत करणे हे आहे. भक्तिसिद्धांतांनी शास्त्र आणि तर्क या दोन्हींच्या आधारे दिलेल्या स्पष्टीकरणाने अभयची पूर्ण खात्री पटली. अंतःकरणातून त्यांनी भक्तिसिद्धांत सरस्वतींना आपले आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारले आणि जीवन प्राण ओतून त्यांच्या आज्ञेचा स्वीकार केला. अरे मित्रा, असे कोणीतरी म्हटले. मी वळालो. पाहिले तर मुंडन केलेला लुकलुकणाऱ्या हिरव्या डोळ्यांचा पांढऱ्या पोशाखातील एक धष्टपुष्ट गोरा मनुष्य हसतमुखाने हात हलवत माझ्याच दिशेने पळत येताना मला दिसला. तो गुरुदास होता. एक अतिउत्साही जीव. 9 महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये श्रील प्रभुपादांना प्रथमच भेटण्यासाठी त्याने मला व्यासपीठावर नेले होते. मला आलिंगन देत तो म्हणाला, वा, या पवित्र स्थळी आपण पुन्हा भेटत आहोत. त्या दिवशी त्याने वृंदावनाच्या गल्लीबोळातून एका मध्ययुगीन कमानीच्या प्रवेशद्वारातून मला आत नेले. तेथे एक छोटी खोली होती. आम्ही आत गेलो. त्या ठिकाणी बसून त्याने श्रील प्रभुपादांच्या जीवनाबद्दल सांगितले. श्रील प्रभुपाद एका संन्यासाचे जीवन व्यतीत करण्यासाठी 1954 वृंदावनात आले. या छोट्याशा खोलीत भविष्यात उलगडणाऱ्या महान कार्याच्या तयारीसाठी त्यांनी 6 वर्षे एकाकी येथे वास्तव्य केले. खोलीतील मातीच्या जमिनीवर अंग टेकताच मी त्या छोट्या खोलीची पाहणी करू लागलो. साधारण 8 इंच लांबीच्या एका सडपातळ हिरव्या रंगाच्या पालीने आपली लांब शेपटी हलवीत जोरात आवाज केला आणि मातीचा गिलावा केलेल्या त्या विटांच्या भिंतीवरून ती सरसरत निघून गेली. एक छोटे मेज आणि एक बाजलं, एवढंच काय ते सामान तिथं होतं. अगदी इथेच, गुरुदासने बोलणे पुढे सुरू केले. त्यांनी संस्कृत शास्त्रांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले. त्यांनी मला आणखी सांगावे म्हणून मी मान हलवून दुजोरा दिला. त्यांनी 1959 संन्यास दीक्षा घेतली. त्यांना A.C. भक्ती वेदांत स्वामी ही पदवी बहाल करण्यात आली. गुरुदास म्हणाला, सन 1965 वयाच्या 69व्या वर्षी जीवनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी वृंदावनातील आपला निवास सोडला. $7 कमी पैसे, निःशुल्क दिलेले तिकीट, एवढ्यावरच ते जलदूत नामक अमेरिकेला जाणाऱ्या एका मालवाहू जहाजात चढले. खवळलेल्या समुद्रातून प्रवास, त्यामुळे जहाजावरच त्यांना हृदयविकाराचा झटका 2 वेळा आला. त्यांचा 70वा वाढदिवसही तेथे झाला. प्रथम बोस्टन, नंतर पुढे न्यूयॉर्क शहराचा त्यांनी प्रवास केला. अंगणातून हिवाळ्यातील थंड हवेची झुळूक आली. पूजेसाठी मंदिरातील घंटा निनादल्या. लाकडी काठीने पुजाऱ्यांनी पितळेची थाळी वाजवली आणि सर्वत्र एकच आवाज, घण घण. प्रांगणात धार्मिक विधीसाठी लोकांनी गर्दी केली. गुरुदासने पुढे बोलणे सुरू ठेवले. न्यूयॉर्क बंदरावर उतरल्यावर श्रील प्रभुपादांच्या ओळखीचे कोणीही नव्हते. बॉवरीमध्ये आणि लोअर ईस्ट साईडला राहून त्यांनी एकट्यानेच संघर्ष केला. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने आणि अगाध ज्ञानाने संस्कृतीविरोधी चळवळीचे अमेरिकी आणि युरोपीय प्रामाणिक तरुण आकर्षित झाले. त्यांचे हृदय परिवर्तन झाले. मी 1967 सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांचा शिष्य बनलो. आम्ही त्यांना स्नेहाने श्रील प्रभुपादाचे संबोधन करतो, अर्थात ज्यांच्या चरणी महान भक्त आश्रय घेतात. केवळ काही वर्षातच परदेशात त्यांनी ही जागतिक चळवळ स्थापन केली आणि आता प्रथमच काही उत्साही शिष्यांच्या समूहाला त्यांनी स्वगृही वृंदावनात आणले आहे. श्रील प्रभुपादांच्या विलक्षण प्रवासाविषयी ऐकून मी थक्क झालो. मी सुद्धा जवळ काहीही पैसे नसताना आणि कोणीही परिचयाचे नसताना देखील देश विदेशात प्रवास केला होता. फरक हाच की प्रवासाच्या आरंभी मी 19 वर्षांचा धडधाकट तरुण होतो. त्यांनी तर वयाच्या 70व्या वर्षी प्रवासाला सुरुवात केली. जवळ काही पैसे नसताना, कोणालाही ओळख नसताना एका परक्या भूमीत प्रवास केला आणि हे सर्व केवळ भगवंतांच्या दयेचे माध्यम होण्यासाठीच होते. त्या दिवशी संध्याकाळी श्रील प्रभुपादांचा संदेश ऐकण्यासाठी मी मंदिरात परतलो. खडखड आवाज करणारे पंखे डोक्यावर फिरत होते. गर्दीने खच्चून भरलेल्या त्या हॉलमध्ये मी वाट पाहत जमिनीवर बसलो. उपस्थित भक्त प्रार्थना गात असताना मागील खिडकीतून कंपयुक्त स्वरात गुणगुणणाऱ्या पक्ष्यांचा आवाज ऐकू येत होता. श्रील प्रभुपादांच्या आगमनाने त्या खोलीत नीरव शांतता पसरली. शिष्यांनी वाकून नमस्कार केला. त्यांच्या जुन्या मित्रांनी आलिंगन दिले आणि अतिथी आदराने उभे राहिले. स्वामींसारखी अत्यंत स्वच्छ आणि व्यवस्थित भगवी कपडे त्यांनी परिधान केली होती. हॉलच्या अगदी दुसऱ्या टोकाला स्प्रिंग काथ्यांनी बनलेल्या लाल रंगाच्या व्यासासनावर पायाची आढी घालून ते बसले. खिडक्यांमधून येणारे सूर्यास्ताचे कोमल किरण त्यांच्या गव्हाळ सोनेरी वर्णाला न्हाऊ घालीत होते. त्यांचे शांत आणि चतुर असणारे खोल तपकिरी डोळे एखाद्या निष्पाप मुलाप्रमाणे चमकले आणि ते प्रेक्षकातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमळपणे न्याहाळू लागले. उंची बेताचीच, म्हणजे अंदाजे 5 फूट 5 इंच असली तरीही त्यांची उपस्थिती मोठ्या प्रकर्षाने जाणवत होती. सर्वांचे स्वागत करण्यासाठी प्रार्थनेच्या भावनेने हात जोडून ते नतमस्तक झाले. त्यांनी घसा मोकळा केला आणि मायक्रोफोनमधून अत्यंत गंभीर आवाजात बोलू लागले. कोणावर तरी प्रेम करणे हे जगण्याचे मूळ तत्त्व आहे आणि याकडेच आपला सर्वसामान्यपणे कल असतो, त्यांनी सुरुवात केली. कोणावर तरी प्रेम केल्याविना आपण राहूच शकत नाही. प्रत्येक जीवामध्ये ही प्रवृत्ती आहे. तथापि यातील हरवलेला दुवा म्हणजे आपले प्रेम कोणाप्रती असावे, जेणेकरून यात प्रत्येकाचा समावेश होऊन प्रत्येकजण आनंदी होऊ शकतो. ते थांबले आणि त्यांनी प्रेक्षकांकडे विचारपूर्वक पाहिले. सद्यस्थितीत आपल्याला देशावर, कुटुंबावर किंवा स्वतःवर प्रेम करायला समाज शिकवतो, परंतु प्रत्येकजण आनंदी होईल यासाठी प्रेम करण्याच्या प्रवृत्तीला कोणता मार्ग दाखवावा याची माहिती देत नाही. अंतःकरणातील भावनांमुळे त्यांचा आवाज कंपित झाला. मला जाणवले की ते केवळ शिकवत नसून प्रत्येकाने त्यांनी सांगितलेल्या संदेशाची निकड समजून घ्यावी यासाठी विनवणी करीत होते. या महान संतांना मनापासून काळजी वाटत होती आणि सर्व प्रेक्षक त्यांच्या प्रत्येक शब्दाने खिळून राहिले होते. संयुक्त राष्ट्रसंघ किंवा आपल्या आर्थिक आणि वैज्ञानिक प्रगतीच्या अथक प्रयत्नांनंतरही मानव समाजात शांतता आणि ऐक्य प्रस्थापित करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत, कारण आपण हा मुद्दाच विसरलो आहोत. त्यांचे पाणीदार करुण नेत्र बंद करून जेव्हा क्षणभर ते समाधीस्थितीत गेले तेव्हा जणू काही संपूर्ण जगाचे दुःख त्यांना जाणवत असल्यासारखे वाटले. श्रीकृष्णांप्रतीचे आपले स्वाभाविक प्रेम जागृत करण्याने हा सुटलेला मुद्दा सापडू शकतो. श्रीकृष्णांवर प्रेम कसे करायचे हे शिकलो तर आपोआपच विनाविलंब प्रत्येक जीवावर प्रेम करणे सोपे जाते. झाडाच्या मुळाला पाणी घातले तर झाडाच्या सर्व भागांचे पोषण होते. त्याप्रमाणे पोटाला अन्नपदार्थ दिले तर शरीराच्या सर्व भागांचे पोषण होते. आपण त्या स्थितीमध्ये स्थित झाल्यावर सुखी जीवनाचा आनंद उपभोगू शकतो. त्याचवेळी मी आध्यात्मिक शोधामध्ये एकाग्र झालो होतो आणि ज्या तातडीने त्यांनी आपले हरवलेले प्रेम पुनर्जीवित करण्याची याचना केली तिचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. भक्तांनी मला त्यांच्याबरोबर एका घरात राहण्याचे आमंत्रण दिले. तेथे मला जरा अवघडल्यासारखेच वाटले, त्यामुळे यमुना किनाऱ्यावरील झाडाखाली झोपणे मी पसंत केले. मात्र प्रत्येक दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान आटोपल्यानंतर श्रील प्रभुपादांचे प्रातःकालीन प्रवचन ऐकण्यासाठी पहाटेच्या शांततेत मी चालत यायचो. मला त्यांचे शिष्य थोडेसे विचित्र वाटल्याने मी त्यांच्याबद्दल थोडा साशंक होतो. जसे की त्यांच्यापैकी काही जणांकडे कॅमेरे, टेप रेकॉर्डर होते. यापूर्वी मी कोणत्याच साधूकडे हे पाहिले नव्हते. श्रील प्रभुपादांचे ज्ञान आणि त्यांचे वैयक्तिक गुण यांचा माझ्यावर अधिकाधिक प्रभाव पडत होता. तत्त्वज्ञानाचे अगदी क्लिष्ट मुद्देही सरळ आणि सोप्या पद्धतीने स्पष्ट करून सांगण्याची कला त्यांच्याकडे होती. प्रवचनानंतर रोज सकाळी श्रील प्रभुपाद व्यक्तिशः आम्हाला वृंदावनाच्या दर्शनाला घेऊन जात. यापूर्वी बऱ्याच वेळा मी अनेक स्थळांना भेटी दिल्या होत्या. त्यांच्या सहवासात पूर्वी कधीही न अनुभवलेले साक्षात्कार मला झाले. वाटे सत्याची एक गहन पातळीच माझ्यासमोर प्रकट होत आहे. त्या स्थानाची कथा ऐकताना तर त्यांच्या वर्णनातून तेथील लीला साक्षात प्रकट होत होत्या. दुपारच्या भोजनानंतर ते अतिथींशी अनौपचारिक संवाद साधत तेव्हा त्यांच्या खोलीत मी बरेच तास बसून राहत असे. त्यांच्या उपस्थितीत खूपच लाज वाटल्यामुळे मी कधीच प्रश्न विचारले नाहीत, पण केवळ ऐकूनच मी संतुष्ट होतो. अशाच एका दुपारी त्यांच्या खोलीत बसलो असताना त्यांच्या प्रमुख शिष्याच्या क्रोधाचा मी लक्ष ठरलो. तो म्हणाला, ही वेळ केवळ अतिथींसाठी आहे, कृपया येथून बाहेर व्हा. सर्व भक्तांनी आता आपापल्या सेवा करायच्या आहेत, हा नियम आहे. त्यांच्या इतर पुरुष शिष्यांप्रमाणे जरी मी केस कापलेले नव्हते तरी त्या खोलीत मी एकटाच पाश्चिमात्य होतो. तो मला अतिथी समजला नव्हता हे तर उघडच होते. माझ्या अंगठ्याच्या आणि तर्जनीच्या मध्ये मी केसांची जटा पकडली आणि हळुवारपणे हलवली. पहा, मी काही भक्त नाही. मनातून संतापत त्या शिष्याने श्रील प्रभुपादांकडे उत्तरादाखल पाहिले. तिथे थांबण्याच्या तीव्र इच्छेने मी अस्वस्थपणे त्यांच्या निर्णयाची वाट पाहू लागलो. श्रील प्रभुपादांनी त्यांची भुवई वर केली. माझ्याकडे पाहून स्मित करीत मनापासून ते हसले. तो भक्त नाही, त्याला बसू दे. पराभूत झाल्याने तो शिष्य निघून गेला. नंतर गंभीर पण विनम्र भावात श्रील प्रभुपाद मला म्हणाले, श्रवण करण्याच्या तुझ्या उत्सुकतेचे मी कौतुक करतो. त्यांच्या या सलोख्याने माझे अंतःकरण द्रवले. एके दिवशी कृष्णदास बाबाजी रस्त्यावर मला अचानक भेटले. हरे कृष्ण, त्यांनी मला अभिवादन केले. त्यांच्या अभिवादनास प्रतिसाद दिल्यानंतर श्रील प्रभुपाद आल्याची बातमी मी त्यांना सांगितली. त्यांचा चेहरा उजळला. वा सुंदर, कृपया माझ्या प्रिय गुरुबंधूला भेटण्यासाठी मला घेऊन चल. भोंग्यांचा आवाज करणाऱ्या रिक्षा आणि रस्त्यावर झोपलेल्या मशीनमधून घाईघाईने लांब पावले टाकीत गल्ली बोळातून आम्ही निघालो. जिना चढून गेल्यानंतर श्रील प्रभुपादांच्या खोलीच्या दरवाजातून आम्ही आत प्रवेश केला. छोट्या टेबलामागे जमिनीवर बसूनच श्रील प्रभुपाद काही अतिथींशी बोलत होते. आम्ही आत प्रवेश केला आणि या दोन महात्म्यांची दृष्टादृष्ट झाली. तेव्हा त्यांचे चेहरे आनंदाने फुलले. कृष्णदास बाबाजी एकदम हसून म्हणाले, हरे कृष्ण. कोणत्याही मनुष्याच्या चेहऱ्यावर कधीही न पाहिलेला आनंद मला श्रील प्रभुपादांच्या चेहऱ्यावर दिसला. ते दिल खुलास हसले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते सुद्धा जोरात म्हणाले, हरे कृष्ण. आणि बाबाजींचे स्वागत करण्यासाठी ते एकदम जागेवरून उठले. आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी एकमेकांना आलिंगन देण्यासाठी दोघांनी धाव घेतली. श्रील प्रभुपाद स्वतःच्या आसनावर बसण्यासाठी बाबाजींना घेऊन गेले. खोलीतील सगळ्यांचा विसर पडून पुढचा एक तासभर त्यांच्या मायबोलीत बंगाली भाषेतून संभाषण सुरू असताना दोघांच्या हास्याने खोली भरून गेली. त्यांच्यापासून केवळ काही मीटर अंतरावर बसून त्यांना उत्साहाने अत्यानंदित झालेले मी पाहिले. या दोघांमध्ये किती अविश्वसनीय असे आध्यात्मिक नाते होते. दोन व्यक्तींमधील असे प्रेम, असा आदर मी पूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. आध्यात्मिक जगाची एक झलक दिसल्यासारखे मला वाटले. दोनच दिवसांनंतर श्रील प्रभुपादांचे बरेचसे शिष्य वचनबद्ध होण्यासाठी माझ्यावर दबाव आणू लागले. वृंदावनात राहणे तुझ्यासाठी योग्य नाही, ते म्हणाले. तू आमच्या आंदोलनात सामील हो, आमच्याबरोबर प्रवास कर. अशा प्रकारचा दबाव मला नवा नव्हता, तरी मला काही बरे वाटले नाही. मला एखाद्या गुरूंशी वचनबद्ध होताना अगदी हृदयापासून व्हायचे होते. माझा निर्णय कोणाच्याही दबावाखाली नसून गाढ श्रद्धेने आणि प्रेरणेने घ्यायचा होता. एके दिवशी दुपारी एका बागेकडे मी धाव घेतली, कारण तेथे श्रील प्रभुपादांचे प्रवचन होते. मला फार उशीर झाला होता. गायींच्या कुरणांमध्ये हिरव्या पानांनी भरलेले सुंदर वृक्ष पक्ष्यांनी गजबजलेले होते. हिवाळ्यातील त्या उबदार सूर्यप्रकाशात स्थानिक व्रजवासींचा घोळका जमला होता. श्रील प्रभुपाद नुकतेच निघाले होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेकडो लोकांनी आदराने त्यांना वंदन केले. मी सुद्धा त्यांच्यामध्ये होतो. त्या धूळ भरल्या जमिनीवरून जशी मी नजर वर उचलली तसे साध्या वाहना असलेले त्यांचे चरण माझ्या चेहऱ्यापासून अगदी काही इंचांच्या अंतरावर स्थिरावलेले दिसले. गुडघ्यावर उभे राहून वर पाहता माझी आणि त्यांची दृष्टादृष्ट झाली. त्यांचे भाव अत्यंत गंभीर होते. त्यांनी विचारले, वृंदावनात तू किती काळ राहिला आहेस? इथे राहण्यावरून ते सुद्धा माझी खरडपट्टी काढतील या भीतीने माझे मन चुळबुळ करू लागले. मी उत्तर दिले, साधारण 6 महिने श्रील प्रभुपाद. त्यांच्या विशाल नेत्रांनी त्यांनी मला न्याहाळले. असे वाटले जणू त्या नजरेशिवाय काही अस्तित्वातच नाही. माझे सामर्थ्य आणि दुर्बलता, माझे गुण दोष, जे मला प्राप्त करण्याची तीव्र इच्छा आहे आणि ज्यापासून मी मुक्त व्हावे म्हणून प्रार्थना करतो, ते सर्व काही त्यांना माहीत आहे असे मला वाटले. मी निशब्द झालो. कदाचित यात एक मिनिट निघून गेला असेल. माझ्या डोळ्यांसमोर त्यांच्या चेहऱ्यावर दिलखुलास हास्य खुलले. अतिउत्तम, माझे मस्तक प्रेमाने कुरवाळत ते म्हणाले, वृंदावन खूप सुंदर ठिकाण आहे. त्यांच्या त्या कटाक्षात आणि अल्पशा आदानप्रदानात शाश्वत मित्राच्या, परोपकारी पित्याच्या आणि देवाच्या प्रेमाचा अनुभव मी घेतला. हळुवारपणे वळून त्यांची लाकडी काठी टेकवत ते तिथून दूर निघून गेले. मी माझे डोळे बंद केले आणि विचार केला, ते इतके व्यग्र आहेत की जगभरातील हजारो लोक त्यांच्या एका क्षणासाठी आतुरले आहेत. माझ्यासाठी ते का थांबले? त्यांना देण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही. झाडाखाली झोपणारा मी तर एक निर्धन नगण्य होतो. मी पाहिलेल्या अनेक चमत्कारांपेक्षा या छोट्याशा त्यांच्या आदानप्रदानाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. तो असा होता की मी समजू शकलो नाही. आणि शब्दात व्यक्तही करू शकलो नाही. मी विचार केला, कदाचित कृपेचे माध्यम होण्याचा चमत्कार हा सर्वात शक्तिशाली आहे. भगवंत अखेर व्यक्ती आहेत की निर्विशेष रूप आहेत? या तत्त्वज्ञानाच्या मूलभूतवादाने मला काही काळापुरता त्रास दिला होता. एकीकडे मी योगी आणि तत्त्वज्ञांना उघडपणे सांगताना ऐकले होते की अखेर देव निर्विशेष आणि निराकार आहे, मात्र सर्व जीवांच्या कल्याणासाठी ते या जगात अवतार म्हणून या क्षणिक भौतिक रूपामध्ये येतात. त्यांची ध्येयपूर्ती झाल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या निराकार अस्तित्वात विलीन होतात. निर्विशेषवाद्यांच्या मते सर्व रूपे आणि व्यक्तिमत्वे ही भौतिक मायेची क्षणभंगूर अभिव्यक्ती आहेत. मुक्तीच्या अंतिम अवस्थेत आत्मा त्याची क्षणिक ओळख सोडून सर्वव्यापक आध्यात्मिक अस्तित्वात विलीन होऊन भगवंतांशी एकरूप होतो. तर दुसरीकडे इतर योगी आणि तत्त्वज्ञ उघडपणे सांगताना मी ऐकले होते की भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत. त्यांचे आध्यात्मिक रूप हे सच्चिदानंद आहे. मुक्तीसमयी आत्मा भगवंतांच्या धामात प्रवेश करतो, जिथे तो सर्वाकर्षक भगवंतांची शाश्वतपणे निर्मळ प्रेममयी सेवा करतो. वरकरणी वाटणाऱ्या या विरोधाभासाचा मी बऱ्याच वेळा विचार केला होता. हे दोघेही कसे काय बरोबर असू शकतात? भगवंत दोहोंपैकी एक असले पाहिजेत, अंती ते व्यक्ती किंवा निराकार निर्विशेष असले पाहिजेत. शिक्षकांप्रती असणाऱ्या आदरामुळे दोघांपैकी कोण चुकीचा आहे असा विचार करणे मला कठीण झाले होते. काहींनी त्याविरुद्ध कडक टीका केली होती, तर इतर सर्व तो विषय संदिग्ध अनिश्चित ठेवत त्या वादापासून स्वतःला दूर ठेवले होते. मला आढळले की बहुतेक आध्यात्मिक शिकवणुकी या मुद्द्यापर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्यांच्यामध्ये साम्य असते. मी कोणत्या ध्येयासाठी इच्छुक असावे? मला आश्चर्य वाटले. निर्विशेष निराकार भगवंतांशी एकरूप व्हावे, द्वैताच्या पलीकडे जाण्यासाठी मी झगडावे, की व्यक्तिरूप भगवंतांची त्यांच्या शाश्वत धामामध्ये अहेतुक प्रेमभावनेने सेवा करता यावी म्हणून हृदय शुद्ध होण्यासाठी झगडावे? एके दिवशी दुपारी श्रील प्रभुपाद आपल्या खोलीत मांडी घालून बसले होते. समोर टेबल होता. त्याचवेळी एका अतिथीने अगदी हाच प्रश्न विचारला, भगवंत निराकार निर्विशेष आहेत की त्यांना रूप आहे ते व्यक्ती आहेत? प्रभुपाद काय उत्तर देतील ही अपेक्षा अंतरात इतकी उफाळून आली, त्यामुळे बाहेरील पक्ष्यांचा चिवचिवाट, माकडांचे केकाटणे आणि रिक्षांच्या भोंग्यांचा कर्कश आवाज देखील मला ऐकू येईनासा झाला. श्रील प्रभुपाद हळुवारपणे पुढे झुकले. मी पाहिले त्यांचा चेहरा प्रशांत होता. काहीसे वक्राकार ओट करीत त्यांनी समोरील छोट्या टेबलावर आपले कोपर ठेवले, हात जोडून हनुवटीखाली घेतले, तळहात हनुवटीखाली घेत गंभीर कटाक्ष टाकीत त्यांनी वेदांचे दाखले देत स्पष्ट करून सांगितले, आपण प्रथम भगवंतांचे अनाकलनीय रूप समजून घेतले पाहिजे. सर्वश्रेष्ठ भगवंत एकाच वेळी पूर्ण पुरुषही आहेत आणि निर्विशेषही. हे एक शाश्वत सत्य आहे की ते निराकार आहेत आणि त्यांना शाश्वत सच्चिदानंद रूप आहे. माझे हृदय एका शांत आणि उत्साहपूर्ण जाणीवेने भरून गेले. श्रील प्रभुपाद उजव्या हाताने ज्ञानमुद्रा करीत म्हणाले, भगवंतांच्या निर्विशेष सर्वव्यापक शक्तीला ब्रह्म म्हणतात. साकार रूप म्हणजे भगवान. ते सर्व शक्तींचे स्रोत आणि कधीही मायेच्या प्रभावाखाली नसतात. उदाहरणार्थ सूर्याचे उदाहरण घ्या. त्याचे साकार रूप आणि निराकार सूर्यप्रकाश कधीही विभक्त करू शकत नाही, कारण ते एकाच वेळी अस्तित्वात असतात. सूर्याची विभिन्न अंगे आहेत. त्याचप्रमाणे अध्यात्मवाद्यांच्याही दोन शाखा आहेत. त्या एकाच सत्याच्या विभिन्न अंगांवर लक्ष केंद्रित करतात. भगवंतांच्या निर्विशेष निराकार ज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी निर्विशेषवादी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, तर त्यांच्या सर्वाकर्षक रूपाची शाश्वत प्रेममयी सेवा करण्यासाठी सविशेषवादी किंवा भक्त झगडत असतात. यामध्ये कोणताच विरोधाभास नाही. त्याचप्रमाणे भगवंतांशी एकाच वेळी एकत्व आणि भिन्नत्व असलेला जीव हा भगवंतांचा अंश आहे. सच्चिदानंद आपण गुणात्मकदृष्ट्या भगवंतांशी एक आहोत, त्याचबरोबर परिमाणात्मकदृष्ट्या नेहमीच एक अंश आहोत. जसा सूर्यकिरण म्हणजे सूर्याचा एक छोटा अंश आहे, त्यामध्ये सूर्याचे सर्व गुण आढळतात. आपण भगवंतांशी एकरूप आहोत, त्याचबरोबर भगवंतांपासून भिन्नही आहोत. भगवंत सर्वतः स्वतंत्र आणि सर्वांचे नियंत्रक आहेत, परंतु भगवंतांनी दिलेल्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोगामुळे जीव भगवंतांशी असलेल्या आपल्या संबंधाला विसरतो आणि मायेत किंवा भ्रमात पडतो. परिणामी त्यामागून येणाऱ्या यातनांना तो बळी पडतो. भिंतीला टेकत प्रभुपादांनी आपला चेहरा वळवला आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिले. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी किंवा भक्त या दोन्ही विचारधारा एकाच परमसत्याच्या विविध स्वरूपांकडे पाहतात. ते पुढे स्पष्ट करून सांगू लागले की कृष्णांचे रूप, गुण, व्यक्तिमत्व आणि धाम सर्व काही कसे अमर्यादित आहे. जगातील सर्व प्रामाणिक धर्म त्या एकाच भगवंतांची पूजा करतात. भगवंतांनी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या पद्धतींनी स्वतःला प्रकट केले होते. किती सुंदर अशा सरळ पण प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या शब्दांनी वरकरणी परस्पर विरोधी वाटणाऱ्या विचारांचा श्रील प्रभुपादांनी मिलाप घडवून आणला होता. मी ऐकले आणि कृतज्ञतेचे अश्रू माझ्या डोळ्यातून ओघळू लागले. मी विचार केला, खरंच हे सगळं किती अर्थपूर्ण वाटतं. ज्या वैचारिक कोंडीमुळे माझ्या प्रगतीत अडथळा निर्माण झाला होता, तो आता समूळ नष्ट झाला होता. माझ्या चेहऱ्यावर एक उत्स्फूर्त आनंदी हास्य उमटले. श्रील प्रभुपादांनी हसून प्रतिसाद दिला. चातुर्य आणि प्रसन्नतेने ते हास्य ओतप्रोत होते. एका अतिथीने त्यांना विचारले, तुम्ही जगद्गुरू आहात का? श्रील प्रभुपाद दीनपणे नतमस्तक झाले आणि खाली पाहत म्हणाले, मी प्रत्येकाचा दास आहे, बस केवळ इतकेच. मला त्यांच्या विचार कृतीमध्ये एक विशेष आकर्षकता आणि मोहकता जाणवली. श्रील प्रभुपादांची कृती आणि त्यांचे बोलणे इतके दांभिकतेपासून मुक्त, अहंकाररहित, सहज आणि समाधानकारक होते की मला एका लहानशा खोलीच्या व्हरांड्यात 50 वर्षे वास्तव्य करीत असलेल्या प्रिय घनश्याम बाबांच्या नम्रतेची आठवण झाली. श्रील प्रभुपाद एक विद्वान, प्रभावी वक्ते आणि शक्तिशाली योगी होते, ज्यांनी 1000 अनुयायी असलेल्या जागतिक आंदोलनाची स्थापना केली होती. उच्च पदस्थ व्यक्ती रोज त्यांचा सन्मान करण्यासाठी येत असत, तरीही मी तुच्छ आहे, भगवंत सर्वे सर्व आहेत, हा नैसर्गिक भाव त्यांच्यामध्ये होता. विरोधाभास म्हणजे या नम्रतेमुळे त्यांना अमर्याद आत्मविश्वास आणि दृढनिश्चय प्राप्त झाला होता. या भेटीनंतर मी उभा राहिलो आणि श्रील प्रभुपादांना एक गुलाबाचे फूल दिले. त्यांनी त्याचा सुवास घेतला आणि आनंदाने नमन केले. खोलीतून बाहेर पडल्यानंतर आनंदाने बागडतच मी यमुना किनारी आलो. श्रील प्रभुपादांच्या स्पष्टीकरणाने निर्विशेष आणि सविशेष साकार रूपाचा एक एक मुद्दा उलगडून दोन्हींचा समन्वय साधला होता. इतरही अनेक प्रकारे त्यांनी माझ्यावर सखोल प्रभाव पाडला होता. मी विचार केला, परंतु हे विलक्षण व्यक्तिमत्व कोण आहे?